पशो निमजदावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछी लतो ते लाहो प्राण जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चंद्रमेजे अलांचन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो किं बहुना सर्व सुखी पूर्ण हो जितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी